चीनीमंडी.com पॉडकास्ट।
तंत्रज्ञ कुशल मजुरांचा अभाव, साखर कारखान्यांची तांत्रिक दुरुस्ती ठप्प। कोरोना व्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे साखर उद्योग संकटात सापडला आहे। लॉकडाऊन असल्यानं हंगाम घाई गडबडीत उरकण्यात आला आहे। आता आगामी हंगामासाठी तांत्रिक दुरुस्ती खोळंबली आहे। लॉकडाऊनमुळे सुट्टे भाग तंत्रज्ञ कुशल मजुरांचा अभाव असल्यानं कारखान्यांची तांत्रिक दुरुस्ती ठप्प झाली आहे। कारखान्यांच्या तांत्रिक दुरुस्तीसाठी लागणारं साहित्य लॉकडाऊनमुळे लवकर मिळणार नाही। हे साहित्य उशिरा मिळाल्यास दुरुस्तीचं काम वेळेत पूर्ण होणार नाही याचीही भीती आहे। तसंच इलेक्ट्रिकल मोटर्स पॅनल, पॉवर टर्बाईन आदी दुरुस्तीची आणि देखभालीची कामं करणारे तंत्रज्ञान आणि कामगार परराज्यातील परजिल्ह्यातील आहेत। ही मंडळी दुरुस्ती कामासाठी नियोजित स्थळी पोहोचू शकत नाहीत। या साऱ्याचा परिणाम गाळपावर होण्याची शक्यता आहे। बॉयलरची तपासणी करायची आवश्यक कामं, तसंच इतर सर्व मशिनरींचे सुट्टे भाग आणि देखभाल आणि दुरुस्ती विषयक कामं यांचं मागणीपत्र भरणं, त्यानंतर निविदा मागवणं, दरपत्रक घेणं, किमतीचे तुलनात्मक तक्ते तयार करणं, संबंधित समितीची बैठक घेणं आणि नंतरच्या कामाच्या ऑर्डर देणं या बाबी सहकारी साखर उद्योगाला बंधनकारक आहेत। ही कामं कारखाने उघडल्यावरच होणार आहेत। यासोबत बॉयलरची तपासणी कामं, वजन काटे दुरुस्ती आणि कॅलिब्रेशन, फ्लो मीटर्स कॅलिब्रेशन, इलेक्ट्रिकल इन्स्पेक्शन आदी शासकीय नियमाप्रमाणे दरवर्षी करणं बंधनकारक आहे। याबरोबरच प्रत्येक ऊस नोंदीचीही कामं थांबणार आहेत। या सगळ्याचा परिणाम येणाऱ्या ऊस गाळप हंगामावर नक्कीच होणार आहे असं चित्र सध्या दिसत आहे।